दीपक बेटा, हा कॉम्प्युटर वगैरे भंगार पडलाय, देऊन टाकू?
नाही आई, अशा वस्तूत लेड, मर्क्युरी आणि क्रोमियम सारखे अनेक धोकादायक रसायन असतात, जी हवा, पाणी आणि मातीमध्ये मिसळून कॅन्सर सारखे रोग आणि मुलांच्या मेंदूत विकार निर्माण करू शकतात.
मग याचं काय करायचं?
ई कचऱ्याचा निपटारा करण्यासाठी विशेष अधिकृत केंद्र स्थापित केली आहे, तिथेच न्यायला पाहिजेत. आम्ही सर्वांनी ठरवलंय, ग्रीन गुड डीड स्वीकारायचे आहे, पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करायचंय. पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे जनहितासाठी जारी.